कोकणा दिलीस कोकणा कासी ग पाडलीस मला फासी कोकणच्या या ग अडदंड वाटा रस्त्या न आय मी चालू कसी
रस्त्या न आय मी चालू कसी रस्त्या न आय मी चालू कसी
काम सारावरून न्यारी करावी लगभग वाट सीताची धरावी
लगभग वाट सीताची धरावी
काम सारावरून न्यारी करावी
काम सारावरून न्यारी करावी
लगभग वाट सीताची धरावी
लगभग वाट सीताची धरावी
शेतात जाऊन दिवसे दिवसभर डोंगरी सीताई बेणू कशी कोकणच्या या ग अडदंड वाटा रस्त्या न आय मी चालू कशी
रस्त्यान आय मी चालू कशी रस्त्यान आय मी चालू कशी
वर बघून देखना दिलीस कोकणा कशी ग पाडलीस मला फासी कोकणच्या या ग अडदंड वाटा रस्त्या न आय मी चालू कशी
रस्त्यान आय मी चालू कशी रस्त्यान आय मी चालू कशी
नातीला जणू काही आजी
शिकवीते नातीला जणू काही आजी
खट्याळ टिंकी ननंद माझी
खट्याळ टिंकी ननंद माझी
शिकवीते नातीला जणू काही आजी
शिकवीते नातीला जणू काही आजी
सासू आणि सासरा मेथीची भाजी सांग मग तोडून बोलू कशी कोकणच्या या ग अडदंड वाटा रस्त्या न आय मी चालू कशी
रस्त्या न आय मी चालू कशी रस्त्या न आय मी चालू कशी
वर बघून देखना दिलीस कोकणा कशी ग पाडलीस मला फासी कोकणच्या या ग अडदंड वाटा रस्त्या न आय मी चालू कशी
रस्त्या न आय मी चालू कशी रस्त्या न आय मी चालू कशी
नवरा हा माझा आहे तुल कोंबडा
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 धीर भाऊ गोपचंद गावात चोंबडा
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 कुटुंब सारे सेना सवा सेर सांग मग शनी कुमार बोलू कशी कोकणच्या या ग अडदंड वाटा रस्त्या न आय मी चालू कशी
रस्त्या न आय मी चालू कशी रस्त्या न आय मी चालू कशी
वर बघून देखना दिलीस कोकणा कशी ग पाडलीस मला फासी कोकणच्या या ग अडदंड वाटा रस्त्या न आय मी चालू कशी